तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी उषा नाईक. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत ऍक्शन.
आता हे एकीकडे इंडस्ट्रीमध्ये तुमचा सुखद प्रवास एकीकडे सुरू झाला आणि दुसरीकडे तुमचं मुलंही होतं. मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा कामावर जायचात, तुम्ही जेव्हा बिझी असायचात, त्याची शाळा, त्याचं हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं? कोण बघायचं त्याच्याकडे?
माझी बहीण होती, ती सगळ्या ह्या गोष्टी मॅनेज करायची. नंतर मी त्याला हॉस्टेलमध्येच ठेवलं होतं. पॅरेंट्स डे जो एक महिन्याचून असायचा तो कधी मी मिस केला नाही. मी जायची कुठेही असू दे, त्या दिवशी त्याला काय काय हवं, काय नाही, खायला काय हवं, हे सगळं करून घेऊन मी जायची. म्हणजे ज्या वेळेला बेळगावला ज्या महिला विद्यालयामध्ये मला आदर्श विद्यार्थिनीचा मला सन्मान देणार होते, 75 वर्ष त्या शाळेला पूर्ण झाली म्हणून मुलाचा माझ्या वाढदिवस होता आणि त्या दिवशीच ते फंक्शन होतं बेळगावला. मी म्हटलं नाही, तर मी तो आदर्श विद्यार्थ्यांनी पुरस्कार घ्यायला मी गेली नाही बेळगावला, पण माझ्या मुलाच्या वाढदिवसाला मी पेरेंट्स डेचा होता आणि त्या दिवशी मी मुलाला भेटायला गेले.
क्या बात आहे.
मला वाटतं एक आईच असं सगळं करू शकते, त्या पलीकडे कोणाला हे जमणार नाही. पण ह्या दरम्यान कधी असं झालं की तुम्हाला त्याची कडकडून आठवण आली किंवा त्याच्यासोबत काहीतरी झालं आणि तुम्ही त्याला वेळ नाही देऊ शकलात, असं कधी झालं?
असं एकदाच झालं फक्त. त्यावेळेला मी उस्मानाबादमध्ये होते, नाटकाचं वगैरे काहीतरी मी 5 शो घेतले होते. दारवेकरांचं नाटक होतं आणि तो मुंबईत होता. त्यावेळी त्याची एक्झाम होती चालू आणि घरातल्याच घरात बहिणीची मुलं आणि तो असं काहीतरी वेगळा त्यांचं एक प्रकार म्हणजे भांडणं झाली होती आणि त्यावेळी मी तिकडे होते आणि माझा मुलगा तसा थोडासा रागीट होता. आता खूप शांत झालाय पण भयानक रागीट होता. म्हटलं ह्याने जर रागाच्या भरात काही केलं आणि ती सगळी मोठी आहेत, हा लहान आहे, चुकून मारणं बिरणं झालं तर, असं काहीतरी एक शॉक घेतला मी. कारण मी जवळजवळ 800 किलोमीटर लांब होते आणि तिथून उंबर फोनवरती सारखं हेच बोलत होतो, तू शांत राहा. आणि त्याचं ते एकच वाक्य होतं की मी घेतलेला निर्णय तू मान्य करणारच की नाही मला सांग. मी म्हटलं हा मी तुझा निर्णय, हा बस. त्यावेळेला मात्र मी पूर्ण हाल होती की कदाचित माझा मुलगा माझ्यापासून लांब जातो की काय.
तर 1000 ची नोट ही जी फिल्म आहे ह्याबद्दल बोलायचं झालं तर ती फिल्म तुम्हाला कशी मिळाली?
1000 ची नोट काय झालं, बरेच ते ऑडिशन्स घेत होते आणि माझ्या मुला म्हणलं काय ऑडिशन आम्ही द्यायचं. माझ्या मुलाने सांगितलं मला, म्हणे तू असं कसं समजतीस की ऑडिशन द्यायचं नाही, तू काम केलंयस, मी कुठे तुझं काम बघितले कधी, मी कुठे तुझे पिक्चर्स बघितले, मी बघतो का तुझे पिक्चर्स, म्हणजे माझ्यासारखी यंग मुलांनी कुठे बघितले तुझं काम, त्याला कळू दे ना तुला काय येते, तू काय करते किंवा तू कशी दिसते. हा मला ते पटलं, म्हटलं हा बरोबर आहे आणि मी ऑडिशन दिलं. मी काही कमीपणा दाखवला नाही की ऑडिशन देताना आणि त्याला ते आवडलं आणि एकतर माझा चेहरा म्हणा, माझा आवाज, माझा सॉफ्टनेस हे सगळं त्याला जसं पाहिजे होतं तसं कॅरेक्टरला त्याला ते सूट झालं. मग त्यांनी म्हटलं मी वर्कशॉप घेणार आहे, तुम्हाला काय वाटणार नाही, म्हटलं काही नाही म्हटलं. त्यामुळे मी त्याच्यावरती काम केलं आणि कधी कधी त्याचे 22 रिटेक करायचं होतो, मला कळायचं नाही नक्की काय झालं, त्याला काय हवं आहे काय नाही मला कळायचं नाही, पण त्याला मी कधी नाराज केला नाही, तो म्हणेल तसं मी काम करत गेले आणि त्याचा रिझल्ट मसलांसमोर आहेच.
तुम्ही या फिल्म मध्ये अरुण गवळी यांच्या आईचा रोल करताय, ती फिल्म म्हणजे डॅडी, एक हिंदी फिल्म आहे आणि ज्याची बरीच चर्चा आहे सध्या, त्या बद्दल आम्हाला काही सांगा.
माझ्या 1000 ची नोटने लोकांना असं वाटलं की मी तेवढी म्हातारी वगैरे आहे किंवा मी तेवढी म्हातारी दिसते किंवा माझं तेवढं एज असावं वगैरे वगैरे वगैरे. तर मला ह्या पिक्चरचं त्यांचं बरंच काहीतरी ऑडिशन झालं होतं आणि तरुण म्हणून एक आईचं त्यांनी वेगळी निवड केलेली होती आणि त्यांना वयस्कर अशी आई दिसणारी पाहिजे होती आणि त्यांनी मला बोलवलं, इथलाच पुण्याचाच विनोद म्हणून आहे, त्यांनी मला बोलवलं आणि म्हणाले ताई तुम्ही द्याल का ऑडिशन. आणि मग मी ते आजीचा जो पार्ट म्हणजे एज वाईज जो पार्ट होता ते डॉन मदर, तो मी त्यांना ऑडिशन केलं आणि ते आमचं डिरेक्टर आहे त्याला खूप आवडलं. ते मी म्हटलं हे बघा पहिले 2 सीन असतील तरी मी करेन, पण काहीतरी पाहिजे ना, उगीच मला म्हातारी म्हणून मला घेऊन जाऊ नकोस म्हटलं आणि उगीच मला काहीत करायला लावू नकोस, भले हिंदी असू दे काही असू दे. मग त्यांच्यात अशी चर्चा झाली तर ते म्हणाले ही 30-35 वर्षाची सुद्धा ही आई वाटू शकते, 70-80 वर्षाची आपण बनवायची हिला, मग हीच का करू नये पूर्ण रोल. असं करून त्यांनी मला तरुणपणापासून ते 87 पर्यंतचं रोल मला त्यांनी मग ऑफर केला आणि तेवढे माझी लुक टेस्ट केली आणि मला तो रोल मिळाला. असं
तुम्ही तुमच्या टर्म्सवर आयुष्य जगत आलात असं मला म्हणावं लागणार कारण आणि तुमच्या टर्म्सनुसार मग इंडस्ट्रीतल्या लोकांनी त्यांचे निर्णय बदललेत अनेक वेळेस. खूप छान वाटलं आज खरं तर तुम्हाला भेटून आणि खूप वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले. हा प्रवास अजूनही मला असं वाटतं अधुराच आहे, इतक्या गप्पा तुमच्याशी मारायचे राहिल्यात. पण आज कारण तुम्ही पहिल्यांदाच लाइट्स कॅमेरा ऍक्शन ह्या माझ्या शोमध्ये आलात आणि गप्पा मारल्यात त्यासाठी खूप धन्यवाद. मला सांगा तुम्हाला आजच्या इंटरव्ह्यूमधली आवडलेली गोष्ट कोणती आणि तुमच्या आयुष्यातली लाइट्स कॅमेरा ऍक्शन मॉमेंट तुम्ही कशाला म्हणाल?
माझ्या आयुष्यात सगळ्यात तुला आता सांगताना आठवलं ते माझं लहानपण, माझं घर आणि ते सगळा तो प्रवास, म्हणजे पुन्हा एकदा माझ्या डोळ्यासमोर आला प्रत्येक क्षण. मी जे काय तुला सांगितलं ते मला खूप माझ्या स्वतःच्या मनाला खूप भावले. आणि माझ्या आईचं वाक्य, नाव राहतं, नाव महत्त्वाचं असतं, सगळं आयुष्य महत्त्वाचं नसतं. माणसाने आपलं नाव काहीतरी राहिलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. आणि माझी आता लास्ट इनिंग आहे, लास्ट इनिंगमध्ये सुद्धा माझ्याकडे चांगले चांगले पिक्चर्स आहे. माझा एडके एक पिक्चर येतोय, माझ्याकडे बेबनाट म्हणून पिक्चर आहे, बना कबाडा म्हणून पिक्चर मी शूट केलेलं आहे, बिरकिट पिक्चर केलेलं. आणि ह्या सगळ्यामध्ये मी एक वेगळ्या व्हेरिएशन्स रोल आहेत माझे. म्हणजे 1000 नोटची मी वेगळी वाटते, तशी मी लपाछपीची वेगळी वाटेन, मी हाफ तिकीटची वेगळी वाटेन, अशा पद्धतीने मी आता ह्यावर्षी मी असे अनेक पिक्चर्स केलेले आहेत. बघू हा प्रवास माझा कुठपर्यंत राहतो.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहावं. आणि थँक्यू सो मच आज इतका वेळ देऊन आम्हाला इतका सुंदर प्रवास तुमचा ऐकवला त्यासाठी
धन्यवाद.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाती रहो. दिस इज कलाकार श्रुती.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.